ಅಂತ ಕರಣ ನಿಯಾಮಕನು. ಕರಣ ನಿಯಾಮಕನು ತಾನು, ಕರಣ ನಿಯಾಮಕನು ತಾನು ಉಪಕರಣದೊಳಗೈವತ್ತೆರಡು ಸಾವಿರದ ಹದಿನಾಲ್ಕಧಿಕ ಶತರೂಪಗಳನ್ನೇ ಧರಿಸಿ ಇರುತಿಹನು ತದ್ರೂಪ ತನ್ನಾಮಗಳರಿದು ಪೂಜಿಸುತಿಹರ. ಪೂಜೆಯ ನಿರುತ ಕೈಕೊಂಬನು ತುಷಾರ್ಥನು ಜಲವ ಕೊಂಬಂತೆ. ಮೇಕ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಸಂಗತ ಆಯ್ತು. ಕಸ ಏಕ ಥಾನಸ್ನರಲ್ಲ, ಥಾನು ದಂಡ ವಿಪರೀತ ಅಮಲ್ ಥಾನ್ ಲಾಗಲ್ ತಮ್ಮ ಮಾಮೂಲ್ಸಿ ಅಮಿ ಪಾಣಿ ಪಿಯಾಚಾಲಿನ ಅಮಲ್ ಥಾನ್ ಲಾಗಲ್ ತಮ್ಮ ಅಮಿ ಪಾಣಿ ಪಿಯಾಚಾಲಿನ ವ್ಯತ್ಯಾಸ ಹಾಕಿನ ತೇ ಸಾಂಗ್ತಾತ. ಕಸಂಜೆ ತೇ ಮುದ್ರಿ ಕಾಯ್ ದೇವ್ ಕರ್ತಮ್ ಕರಣ ನಿಯಾಮಕನು. ಕರಣ ಮುಂಜೆ ಕಾಯ್, ಕರಣ ಮುಂಜೆ ಸಾಂಗ್ತಾತ. ಕರಣ ಮುಂಜೆ ಇಂದ್ರಿಯಾಸ್ಮೇ ಕರ್ತ. ಇಂದ್ರಿಯಾಸ್ ಮುಂಜೆ ಯತ ದೋಂತೀನ್ ಅರ್ಥ ಸಾಂಗತ ಇದೆ. ಇಂದ್ರಿಯ ಮುಂಜೆ ಜ್ಞಾನೇಂದ್ರಿಯ ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯ ಅಮ್ನ ದೋನೆ ಅಸಲ್ ರಪಣಿನ ಕರಣಮ್ನು ಸಾಂಗಾಮಳ ಮುಖ್ಯಮ್ನು ಜ್ಞಾನೇಂದ್ರಿಯ ಕರಿಂತಾದ. ಯತ ಕಸ ಅರ್ಥ ತಿಂಗತ ಆಯ್ತು ಮುಂಜೆ ಕರಣೇಂದ್ರಿಯ ಅಮ್ನು ಸಾಂಗಲ್ತಮ. ಕರಣ ನಿಯಾಮಕನು ಮುಂಜೆ ಜ್ಞಾನೇಂದ್ರಿಯ, ಉಪಕರಣ ಮುಂಜೆ ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯ ಅಮ್ನು ಏಕರ್ಥ ಸಾಂಗ್ತಾರ್ಥ. ಅಂಕೆ ಕರ್ತ ಸಂಗಾಚಿಕೆ ಅಂಜೆ ಕರಣ ನಿಯಾಮಕ ಮುಂಜೆ ಎವಡ ಇಂದ್ರಿಯ ಜ್ಞಾನೇಂದ್ರಿಯ ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯ ಎವಡ ವಾಟೇಂಕರಾಚೆ ಕರಣ ನಿಯಾಮಕ. ಉಪಕರಣ ಅಂಜೆ ತಲ ಹೆಲ್ಪ್ಫುಲ್ಸ್ ಸಾಚ್ ಅದರ್ ಟೂಲ್ಸ್. ಅಮಿ ಕುಂತ್ರಿಯೇ ಕಾಮ್ ಕರ್ತೋಮ್ ನಿಂಗ ದೇವ ಪೂಜಾ ಕರ್ತೋಮ್ ಕಾಯ್ಕೆ ಕರ್ತೋಮ್ ಅಮಿ ಪೂಜಾ ಅದ ಸಂಧ್ಯಾ ವಂದ ಆರ್ ಪೂಜಾ ಜಪ ತಪ ಕೈ ಕರಾಮ ಐ ಕಾಮ ಕೈಕೆ ಕರಾಮ ಮುಂಜೆ ಜಪ ಕರ ಮುಂಜೆ ಎವಡಿ ತಿಂಗು ನ ಅಂಚ ಮನ ಅಂತ ಯೋಚನೆ ಕರಿಂಗ ಹಾತ ಅನ್ಸು ಎವಡಿ ಕರೆ ಹಾತ್ ಪಾಯಿಂದ್ರಿ ಹಿಂಗು ಆಸೆ ಕರಿಂಗ ಎವಡಿ ಕರ್ತೋ ಏ ಕಾರಣ ಏಕಿ ಕೋಣ ತೇ ಟೈಮ್ ಆಲ್ ತೇ ಸಯದ ಎಂ ದೇವ ಅಮಿ ಯೋ ಏ ಮೆಕ್ಯಾನಿಕಲ್ಸಿ ಅಮಿ ಎವಡಿ ಹಿಂಗ್ ಕರ್ತೋ ಜಲ್ರೆ ತೇ ಕರ ಮುಂಜೆ ತಲೆಕ ಪ್ರೇರಣಾ ದೇವ್ ಪ್ರೇರಣಾ ದೇ ಮಾಲ ತೇ ಪ್ರೇರಣಾ ದೇಲ್ರೆ ಚಮಾಲ್ ಹೋತ ಪ್ರೇರಣಾ ದೇಣ ಏಕ ಅಂಕೇಕ ಪ್ರೇರಣಾ ದೇಂಟಕುನ ಅಮಾಲ ಸಯ ಕರಿವಾಮ ಏಕೇಕಿ ತೇ ಕಸ ಕರಾಮ ಕಾಯ್ ಕರಾಮಣ ಆಚ ಸಯೇನ್ ದೇವ್ ಕರಿವಾಮ ಅಮಾಲ ಚೌಡಿ ಎವಡಿನ್ ದೇವ್ ಕರ್ತೋಮಣ ಸಂಗತ ಆಯ್ತ. ದೇವ ಚ ಅಂಚ ಜ್ಞಾನೇಂದ್ರಿಯ ಅಂತ ಸೋ ನಿಯಮನ ಕರ್ತೋ, ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯ ಅಂತ ಸೋ ನಿಯಮನ ಕರ್ತೋ, ಸೇವ್ಟಿ ತೆ ಉಪಕರಣ ತಲ ಪಜ್ಯತ ಸಾಮಗ್ರಿ ಅಂತಿ ತೋಸ್ತೋ ಎತ್ತ ಕೆವಡ ರೂಪ ಅಂತ ಎತ್ತ ಕಾಯಂತಾತ. ಕರಣ ನಿಯಾಮಕನು ತಾನು ಉಪಕರಣದೊಳಗೆ ಏ ಯೂಶ್ವಲಿ ಅಮಿ ಈ ಕಾಯ್ಕತ್ತಮ್ಜೆ ದೇವಾಚ ಪಾತ್ರ ತೆಗಿ ಘಾಸಿಂಗ್ ತೊಕ್ಕಿನು ತೇ ಈ ಸಾಂಗ್ತಾತ. ದೇವಾಚ ಪಾತ್ರ ಹೇಗಿಂಗ್ ಘಾಸಾಚು ಉಪಕರಣ ಅಂತ ಕಿತೇಕಲೆ ಮಂತ ಅದಕ್ಕಿನ ತುಮಾಲ್ ಕಾಯ್ ಪುಣ್ಯವೋ ತನಿ ಪೂಜಾ ಕರಲ್ರ ತುಮ್ಚೆ ಪಾತ್ರ ಘಾಸೋನ್ ದೇವ ದೇವನ್ ದೇ ಅಂತ ತುಮಾಲ್ ಪುಣ್ಯ ಏತಂತ ದೇ ಮಠ ಅಂಜ ತೋಂತ ಈ ಪಾತ್ರ ಗೀತ್ರ ಘಾಸ್ತೋ ಅಂತ ಹಿಂಗ್ ಕರ್ತೋ ಅಮಿ ಮಣ್ಣಲ್ರ ಕಿತೆಗ್ದ ಆಮೇಲೆ ಬೇಜಾರು ಆಡ್ತ. ಅರೆ ಎನಿಗಿ ಮಾತ್ರ ಬೇಷ್ ಬಸಂ ಪೂಜಾ ಕರು ಬೇಷ್ ಏ ಕರು ಕರ್ತಾತ ಅಮಿ ಎಂಬ್ರಿಗೆ ಕಾಮ್ ಕರಲ್ರ ಆಮೇಲೆ ಪುಣ್ಯ ಎಂಬ್ರಿಗೆ ಮಂತಾರ ತೋಡ್ಕ ಬೇಜಾರು ಪುಣಿ ಆಟೋಯ್ಯ ಅಂದ್ರೆ ಎತ್ತ ಕಾಯಂ ತಾತ ತೇ ಪುಣ್ಯ ಕರ್ರ ಚೇತ ಅಂತಾತ. ಉಪಕರಣ ಅಂತ ಉಪಕರಣ ಮುಂಜೆ ಎತ್ತ ಪೈಲ ಅರ್ಥ ಕಾಯ ಮುಂಜೆ ಪಾತ್ರ ಭಾಂಡಿ ದೇವಾಚ ವಿಗ್ರಹ ಎಗ್ಗಿಂಗಾಸ ಈ ಉಪಕರಣ ಸಾಮಾನ್ ಉಪಕರಣ ತೊಳೆಯೋದು ಮುಂತಾದ್ಕೆ ಕಂಡ ತಿಂಬ್ರಿ ಸಾಮಾನು. ಸೊ ಉಪಕರಣ ಉಪಕರಣ ಗಾಸ್ತಾನೆ ಎ ಪಾತ್ರ ಗೀತ್ರ ಗಿಂಗಾಸ ಎಲ್ಲ ಕಾಯ ಸಂಬಾದಿ ಎಲ್ಲ ಕಾಯ ಮಾಲ ಬಲದೆ ಆ ಛಾಯ ಮುಂಜೆ ಏ ಬೃಹದಾರಣ್ಯಕ ಉಪನಿಷತ್ತ ಅಂತ ಪುನಃ ಏತ ತತ್ತೆಯು ಕಾಯ ಮುಂತಾತ ಮುಂಜೆ ಏಕೆ ತತ್ತೆ ಬರೂ ಉಪಾಸನ ಋಷಿ ಮುನಿ ಗಂಧರ್ವಾಸ್ತನಿಗೆ ಬರೂ ಉಪಾಸನ ದೇವಾಲಯ ಏಕೆಕ ಅಂತಿ ಏಕೆ ಆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಆಫ್ ಗಾಡ್ ಪಾದ್ಯತಾತ ತಮ್ಮ ಏ ಮೆಟಲ್ಸ್ಗೆ ಅಸ್ತಪ್ಪ ಅಂತ ರಿಫ್ಲೆಕ್ಟ್ ಹಾಚ್ ಮೆಟಲ್ಸ್ಗೆ ಅಸ್ತ ಎವಡ ಮೆಟಲ್ಸ್ ಪಳ 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 ಗಾಣಿಸ್ತಿರ್ತಾರೆ ಅಂಶ ತೋಂಡ ದಿಸಾಸ್ಕ ಸಾಮ ಅಸಗೆ ಮಂತವನೆ. ಸೊ ತೇರ್ಲ ಇವನ್ನ ತೇ ರಾಜ ಸಂಗ್ತೋತೋ ರಾಜ ಅಜಾತ ಶತ್ರು ಅಂತ ರಾಜ ಮುಂಚೆ ಅಜಾತ ಶತ್ರು ಮುಂಜೆ ತಲ ಶತ್ರುಚನಯಮನ ಅರ್ಥನೋ ತೋ ಯೋನ ಕೊಣಾಲಿ ಶತ್ರು ಮಣಿಂಗತ್ ನಿಮ್ನ ಮಜ ಮಜ ಕರ್ಮ ಜೋಕ್ತ ಏಮ್ರಿ ದೇವ್ ಹಾಸ ಹಾಸ ಕರೋಂತಿವಿಲ್ಲಪ್ಪ ಏಮ್ರಿ ಮಜ ಕರ್ಮ ಅನ್ಸುನ ಕೇಗೆ ಆಲ್ತೋ ಯೋ ಶತ್ರು ಯಮಿತ್ರ ಅನ್ನೋ ಮಣಿಂಗತ್ ನಿಮ್ದ ಅಜಾತ ಶತ್ರು ಅನ್ನೋ ತಲ ಮಂತಾತ ತೋ ಯೋ ಸಾಂಗ್ತೋ ಎಲ್ಲ ಅಥವಾ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಅಲ್ಲ ಉದಂಡ ದರ್ಪ ದರ್ಪ ಅಂತ ಆಗ್ತೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕ್ವಶನ್ ವಿಚಾರ್ತ ತಲ್ ಸಾಂಗ್ತಾನ್ ತು ಕಾಯ್ ಕತ್ತು ಸಸ ಕಾಯ್ ಕತ್ತು ಸುಮ್ಮನೆ ಸಾಂಗ್ತಾನ್ ಸಾಂಗ್ತಾ पात्रज्ञेंगा पात्रनो कोंत रिफ्लेक्टिंग मेटल्स असते की मेटल सर्फेस अंत मेटल सर्फेस अंत पातान तत्तांच रिफ्लेक्शन पर्तपंत ते रिफ्लेक्शन सल मंतात ते रिफ्लेक्शन काय करता आमच्या अधीन अंत हमतात बिंब प्रतिबिंब म्हणाचे देवाच विषयां सांगतात बट ते आम्ही आम्ही घास पळपळ आमच्या त्याला प्रतिफलन होतात ते आमच्या अधीन अंतच की असतं आम्ही असात करायचं ते मिररान करत असात करलं ते असात करत आम्ही असं करायला करत सो ताज्या प्रति तत्त असाच्या इमेजाचे ॲक्शन आमच्या अधीन अंत आहे आमच्या कंट्रोल अंत आहे सो ते मरी ते देव आमच्या अंती असलाय त्याच्या अंती असलाय हे देव करायचं म्हणून देव आलतला येऊन ते देवाचे रूपाला रोचिश न्हू वी शूड इट रिफ्लेक्ट नुसतं माती तमाल आम्ही कराच पाहिलं ते पडत का रिफ्लेक्टिंग तर ते सामान किंवा ते वस्तू ते धर्म ते अंतिवानी मेटल्स अंतिवलाय एस्पेशली मर्क येजा अंत पादरसम ऐन म्हणतात की मिरर त्यात फार नीट तिवलाय सो ते पुस्ताना करताना हे करताना त्यांत रिफ्लेक्ट व्हायच ते पायलत मग ते देव येजा अंत एक विशेष तिवलाय करता इट रिफ्लेक्ट्स नॉट एव्हरीथिंग रिफ्लेक्ट्स सो ते पुस्तान करता ते रिफ्लेक्ट होता ते क्वालिटी येजा अंत देव तिवलाय ते मरे तिवल ते पर्टिक्युलर देवाच रूपाल रोचिष्णु म्हणून बृहदारण्य उपनिषदान सांगतात ते तेमरी तिवलायम तजांतीन देवाला चिंतना करणं ते खरा म्हणून काय फल म्हणून सांगतात त्याला काय म्हणजे पहिलं टू स्टार्ट विथ आम्ही आमच्या लेंकरांचे सांगतात आम्ही आमच्या खल्ले असणार एमरी तुम्ही चिंतना करत चलत्र तुमच्या गोष्टी ऐकास का म्हणजे वश करून तिघण तेमरी दुरअर्थांत घेणं एक चोकोट एक देवाचे एक चोक्क एक एक सांगतो आमच्या गोष्टीला एक व्हॅल्यू म्हणतो म्हणतात ते गोष्टी ऐकतात लेंकर आमच्या गोष्टी ऐकतात आमच्या रिफ्लेक्टिंग मिडियम आमच्या पुढंच असतं म्हणतात आम्हाला प्रतिफलन आमच्या पुढं म्हणजे आम्हाला अगेन्स्ट अटॅक असतात ते असतं आम्हाला फेस टू फेस करायला त्रपणे म्हणजे टेमरी एक सिच्युएशन असेल त्रपणे ना ते आमच्या अधीन अंतच असतं आम्हाला प्रोटेस्ट करत नाही आम्ही सांगास का ते करतं बिकॉज इट्स अ रिफ्लेक्शन आम्हाला ऑपोजिट म्हणूनच अटॅकला आहे ते सो ते एक रोचिष्णु हाये देवाल मीन्स देवाला म्हणिंगा म्हणाचे सांगतात ते अत्यंत सांगतात देव देव ते उपकरण पात्र घासणं तेमरी करणं आर तेमरी कोणतं कर्म करायचं अंती ना देवाल म्हणिंग ते उपकरण म्हणजे पात्र भांडी हे टूल्स म्हणतो देवाल पूजा करताना त्रिपुटी म्हणतो किंवा एक आम्ही एक पूजा करायचं देव पूजा स्वीकार करायचं देव आणखी एका पूजाचे सामान असतं ते पूजा सामान एवढ्याली उपकरणाचे म्हणतात टूल्स आम्हाला एड करायचे तर केवढ्या रूपाने देव असतं म्हणजे उपकरण म्हणजे उपकरण काय आहे की तेच माधुरी छायांश ऊ म्हणून सांगाल ते काय सांगतात म्हणजे उपकरण म्हणून सांगाल तर ऊ म्हणाचा येऊन आ आ ई ऊ म्हणून सांगायचं हे येऊ फोर्थ लेटर म्हणून सांगतात ऊ म्हणून सांगायचं ते कसं फोर्थ होत म्हणून सांगाल तर मा त्याला काय सांगतात ते ऊ म्हणाच अक्षर य र ल व असतं पंत ते य र ल व म्हणाचं अंतस्थ म्हणतात आणि इतर ते काही काय एपटी नपुंसक अक्षर म्हणून म्हणतात एपटीसी येतात तेपटीसी येतात व म्हणाच्या ऊ होत म्हणतात व म्हणाच्या ऊ होत म्हणून सांगतात ते गुरु म्हणते गुरु प्लस अंतर्गत येतात गुरुवंतर्गत होत पहिला अंक ते दोन्ही मिळत मग त्याचे करता ऊ व इक्वल तेमरी खाडी म्हणतात एक ಕೆಮ್ಮ ಎಂಬರಿ ಕಾಡಿಂಗ್ ಕೆಮ್ಮ ಎಂಬರಿ ಅಕ್ಷರ ಎಂಬರಿ ಕಾಡಿಂಗ್ ಅಲ್ಲೇ ಫೋರ್ ಮನಾಚಾಲ್ ಸಂತತ ಎತ ಆ ಇ ಉ ಮುನು ಸಾಂಗಲ್ತಮ ಫೋರ್ ಕಸಾಲ್ ಕಾಡಿಂಗ್ ಅಂತತ ಮನಾಚಾಲ್ ಈ ಅರ್ಥ ಸಂತತ ಕಾ ಮಂಜೆ ವಚ್ ಉ ಜಲ ಮಂಜೆ ಎವಡ ಠಿಕಾಣಿ ಎಂಬರಿ ತಿಂಗು ಯಾಕ ಕಿತೆಕ್ ಠಿಕಾಣಿ ತಿಂಗು ಯಾಕ ಎಲ್ಲ ಕಾಯ ರೂಲ್ಸ್ ಎಗಿ ಅಮಾಲ್ ಕಣ್ಣ ಕೊಟ್ಟ ಕಸಾಸ್ ಬಿಕಾಸ್ ಎಂಬರಿ ಸಾಂಗ್ತಾತ್ ಕತ್ತಾ ಮಿ ಕಾಡಿಂಗ್ ತಮ್ ಬಿಕಾಸ್ ಅಮಾಲ್ ಎಂಬರಿ ಗ್ರಂಥ ಸಂಖ್ಯಾಶಾಸ್ತ್ರ ಅನ್ಸಾಚ ಗ್ರಂಥಗಿನ ಅತ ನೆಹೀಚ್ ನೈ कोणती आम्हाला नाही, नुसतं एक भागवतान सांगत एक अल्क आहे, दोन इल्क आहे, तीन इल्क आहे, म्हणजे एक सुमारशे एक 20-15, 20-30 ते किती काल पूर्त ते सांगत जातात. येमरी कराच हरिकदाम सारांत याचं नंबरिंग आलं. विजयदास सोळा दिन ती किते हाय विन हाय ती हाय जालत्र कसाला केम्म अर्थ कराम केम्म मल्टी कित्येक ठिकाणी मल्टिप्लाय करतो, कित्येक ठिकाणी ऍड करतो, कसा केम कित्येक जनरल रूल्स हाय म्हणतात, बट कित्येक ते जनरल रूल्स आले स्पेशल रूल्स उल्लंघन करत जातात. सो केम कोणत तिंगण कळत नाहीये. सो त्यांनी सांगलं तेच का त्यांनी सांगितलं ते तसंच आम्ही काढिंग टाकतो तसंच, बिकॉज ते दुसऱ्यांकडं आम्ही बाहेरल्या लोकांकडं त्यांच्या बरोबर सांगास का नाही. दासर सांगितलं तर म्हणून एगिन एक आप्तवाक्य म्हणून की ते एक नंबर साल घे काढिंगा ते काढिंगाल इष्ट नाही इतर ते सोन टाकून त्यात भरपूर रूपांत देव आहे म्हणजे ते एक काढते मेसेज आम्हाला मनात ते समाधान होईना तर वी कॅन स्किप इट. देव काय मला ते पनिश आहे केवढं रूप आहे 52,114 रूप तुला सया आहे का नाही का तुला यु आर थ्रोन इन टू ये म्हणून कोणी म्हणत नाही ते केम येमकी येत आम्हाला सोंटकून भरू रूपांत आहे उपकरणांत देव कारण देव आमच्यात हाय करतो म्हणाच आम्हाला कळलं देवाच विग्रहांत प्रतिष्ठापन केलं तत् हाय म्हणाच कळलं हे सामग्री तिमग्रीगी असते शुक्रवा जुहु म्हणून हे सामग्रीगी यूज करू तुम्ही होमपातान पॅट होमाचे घे विसरू करतात ते सामग्री ती हाय म्हणाच हे साम येत सांगायचे ते सामग्री ते एवढं रूपांत देव हाय मग सांगतो ते हे करत ते सांगायला करता ऊप ते ऊ म्हणाचाल फोर म्हणाचाल एवढं व्याख्यान ते यो ऊ म्हणाच वच यर ल वच ऊ येत त्याच मध्ये लच लु येत रच रु येत याच इ सो अंतस्थ अक्षर तेमरी काडिंग हा ए स्वरांत साच अंत व्यंजनांत काडिंग ऊ म्हणाचाल व्यंजनांत काडिंग ए काडिंग या म्हणून सांगतात ते वेगळं मला वेगळं कोटी याला काय अर्थ समजत नाही. सो एमरी रिप्लेसमेंट म्हणून काढिंग आम काम जे ते होत संधींत हे अक्षर एवढं आणि गुरु प्लस अंतर्गत गुरु अंतर्गत व्हायस का ते होत सो व रिप्लेस होतात वच काढिंग म्हणून सांगतात की ते कला सांगतात नाही नाही ते तसंच काढिंग पांच म्हणून तिंगा 52,115 तिंगा म्हणून तेही सांगतात ಜಲ್ರೆ ಎವಡ ಅಂತ 52,114 ಹ ತ ಊ ಮನಾಚಲ್ ಫೋರ್ ಕಾಡಿಂಗ ಪ ಕಲಲ್ ಸ್ಟ್ರೇಟ್ ಫಾರ್ವರ್ಡ್ ಪ ಮನಾಚಲ್ ಏಕ ಊ ಪ ಕ ಏಕ ಚ ರ ಯ ರ ದೂಸರ ನ ಪಾಂಚ ಸೋ ತೆ ಎವಡಿ ಯೋಂಜ 52 ರಿವರ್ಸ್ ಅಂತ ತಾನ 52,114 ಯೋಂಗನ ಸೋ ತೆವಡ ರೂಪ ಅಂತ ದರಿಸಿ ಇಹನು ತದ್ರೂಪ ತನ್ನ ನಾಮಗಳ ಪೂಜಿಸ ಸೋ ತೇತೆ ರೂಪ ಅಂತ ಮಾಲ ಶೃಕ್ ಬೇಸಿಕಲಿ ಯಜ್ಞ ಸಾಂಗಾಚ ಯಜ್ಞ ಉಪಯೋಗ ಕರಾಚ ते स्पून चमचा म्हणतात चमचा म्हणजे त्यात स्पून म्हणून आम्ही यूज करतो गे ना नो म्हणा चमचा म्हणजे ते एक लोटा पात्र एक एक तुंबीस कसा चाल चमचा म्हणतात त्यात आमच्या यांत स्पून म्हणून आता यूज करतो ते शुक्र श्रवा ते अंत एवढ्या रूपांत तेच रूपांत तत् देव असतो ते कार्या तत् असतो म्हणून पूजिसुतीर तद्रूप तन नामगळ अरिदु पूजिसुतीर पूजय तेमरी पूजा करणार देव एमरी एकत्व म्हणून एक स्थूल म्हणून अर्थ सांगतात अंक्याकर्त काय सांगतात म्हणजे संकृष्ण उड्या ऋतनिकीन येत ते अर्थ सांगत नाही अंकि आंतल अर्थ म्हणा छाये सो हे अर्थ तुम्ही कसं करा म्हणजे वादिराजरू पंचीकरण म्हणून एक केलं ते थिंगू सांगतात ते कसं म्हणजे असं आहे ते कारण नियामकन म्हणजे ज्ञानेंद्रिय म्हणून काढतात ज्ञानेंद्रिय ಪೂರ್ತಿನ ಜ್ಞಾನೇಂದ್ರಿಯ ಅಂದ್ರೆ ಶ್ರೋತ್ರ ತ್ವಕ್ ಚಕ್ಷು ಜಿಹ್ವ ಗ್ರಹಣ ಏಕರಾಚ ಜ್ಞಾನೇಂದ್ರಿಯ ಅನ್ನು ಸಂತಾತ ಸೊ ಜ್ಞಾನೇಂದ್ರಿಯ ಚ ಕರಣ ಅನ್ನು ಸಲ್ರ ಉಪಕರಣ ಅಂಚ ಚಾಂಗಾಂತ ಕಸಸ್ತ ಉಪಕರಣ ಅಂದ್ರೆ ಎ ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯ ಹೈಪ ಅಂತ ವಾಕ್ ಪಾಣಿ ಪಾದ ಪಾಯು ಉಪಸ್ಥಮನಾಚ ತೇಯು ಉಪಕರಣ ಬಿಕಾಸ್ ಜ್ಞಾನೇಂದ್ರಿಯ ಅಂತ ಅಲಂತರ ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯ ವಟ ಕಾಮ್ ಕರ್ತ ಸೊ ದಟ್ ಏಡ್ಸ್ ಅಸ್ ಮನಾಚ ಅಂತ ಉಪಕರಣ ಅನ್ನು ಸಂಕಟಕ್ಕೂ ಟುಗೆದರ್ करण नियामकनु सह ज्ञानेन्द्रिय कर्मेन्द्रिय अंत एवडंती मुलून दे एवड रूप अंत करता ओवरऑल ते मीनिंग संग काम जे पात्र भांडीच करतनी अंशांग अंत ते होयाचम संग ये कस होत ज्ञानेन्द्रिय अंसु कर्मेन्द्रिय कस होत म्हणजे तत काय सांगतात म्हणजे पंचीकरण अंत ಪಂಚೀಕರಣ ವಾದಿರಾಜರು ಕರಲ್ತೆ ತಜಾಂತ ಕೊಟ್ಸು ಆರಂಭ ಕರ್ತಾತ ಮುಂಜೆ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಸೃಷ್ಟಿ ಕರಲ್ತೆ ಅವನು ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಸೃಷ್ಟಿ ಕರ್ತಾನ ತುಂಬ ಐಕ್ಲಾಸ್ ಅಲ್ಲ ಮಹತ್ತತ್ವ ಅಸ್ತ ಮಹತ್ತತ್ವ ಅಂಚ ಚಿತ್ತ ತೆಂಬ್ರಿ ಮನಾಚಸ್ತ ಮಹತ್ತತ್ವ ಅನ್ಸ ಅಹಂಕಾರ ತತ್ವ ಅಂತ ಅಹಂಕಾರ ತತ್ವ ಅಂತ ಸಾತ್ವಿಕ ಅಂಶ ಜಾಸ್ತಿ ಅಸಾಚ ಅಂಚ ಮನ್ನ ಅಮ್ನು ಅಲಾಯ ಸರಿ ತೊಡ್ಕ ರಾಜಸ ಅಂಶ ರಾಜಸ ಗುಣ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಕೃತಿ ಗುಣ ಅಂತ ಜಾಸ್ತಿ ಅಸಾಚ ಜ್ಞಾನೇಂದ್ರಿಯ ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯ ತತ್ವ ಅಮ್ನು ಅಲ ತೆಗಿನ್ ತತ್ವ ಅಂತ ಯೂನಿವರ್ಸಲ್ ಮನಸ್ಕೃತಿಂಗ ಅಲ ಸೆಡಿ ತಾಮಸ ಅಹಂಕಾರ ಅಂಶ ಪಂಚಭೂತ ಆಲಾಯೇ ಅನ್ನು ಸಂತ ಎತ್ತಸು ಆರಂಭ ಕರ್ತ ಪಂಚಭೂತ ಕಾಸಕರ್ತ ಮನಂದ್ರೆ ಪಂಚಭೂತ ತ್ಯಾಂಶ ಆರಂಭ ಕರ್ತಾರೆ ಪಂಚಭೂತ ಅಂತ ಪಂಚೀಕರಣ ಆಟ ಅಂತ ಪಂಚೀಕರಣ ಆಟ ಬೇಸಿಕಲಿ ಕ್ಯಾಂಜೆ ಎ ಪಂಚಭೂತ ಹೇಪ ಅಂತ ಪಂಚಭೂತ ಅನ್ನು ಕಡಿಮೆ ಪಂಚಭೂತ ಕೂತ ಮತ್ತು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಾರ ಪೃಥ್ವಿ ಅಪ್ಪು ತೇಜ ವಾಯು ಆಕಾಶ ಏ ಏಕೆ ತಜ ತಜ ಗುಣಾಂಶು ಮುಳುವನ ಚಸ್ತ ಅಂತ ಎಲ್ಲ ಗುಣ ಕಾಯ ಅಂದ್ರೆ ಏಸ್ತಪ್ಪ ಅಂತ ಪಂಚಭೂತ ಅಂತ ಆಕಾಶ ಅನ್ನು ಕಡಲ್ರ ಆಕಾಶ ಇವನ ಶಬ್ದ ಸೋಡು ಅಸಾಲ ಚೇನಲ್ ಶಬ್ದ ಗುಣಿತ ಆಕಾಶ ಆಕಾಶ ಶಬ್ದ ಅನ್ಸು ಮುಳು ಮುಳು ಅನ್ನೋಚ ಸಾಚ ಸೊ ಗುಣ ಮನಾಚ ಇನ್ಸೆಪರಬಲ್ ಸಂತಾತ್ ಸೊ ತೆ ಕಾಯ ಕರ್ತಾತ್ ಮಂಜೆ ಏ ಆಕಾಶ ಮನ ಆಕಾಶ ಮನಾಚ ತುಮಾಲ ಆಕಾಶ ಶಬ್ದ ಎಂಬ್ರಿ ಆಕಾಶ ಮನಾಚ ತೆ ಶಬ್ದ ಮಿಳಿಂಗನ ಕಾಯ ಕರ್ತ ಮಂಜೆ ತೆ ಗುಣಾಂಶು ಮಿಳಿಂಗುಂತೆ ಕಾಯ ಕಾಮ ಕರ್ತ ಮನತ್ರ ತೆ ಶ್ರೋತ್ರಿಂದ ಶಬ್ದ ಐಕ ಚಲ್ ಕಾಯ್ ಪಜ್ಜೆ ತೆ ಗ್ರಹಣಕರ ಚಲ್ ತೆ ಶ್ರೋತ್ರ ಇಂದ್ರಿಯ ಮನಾಚ ಪಜ್ಜೆ ತೆ ಶ್ರೋತ್ರ ಇಂದ್ರಿಯ ಮನಾಚ ಅವಟ ಗ್ರಹಣಕರಿ ಏಕೆಂತ ಅವಡಚ ಶಬ್ದ ಮನಾಚ ಕಲ್ ಕರೆಸ್ಪಾಂಡಿಂಗ್ ಶ್ರೋತ್ರ ಇಂದ್ರಿಯಾಸ್ಕ ಸೇಟಿ ವಾಯು ಕಳಲ್ರ ತೇ ಇವನ ಸ್ಪರ್ಶ ಸ್ಪರ್ಶ ಗ್ರಹಣ ಕರಾಚಲ ಅಂಶಂಗ ತ್ವಕ್ ಮುನಾಚಕ ಜ್ಞಾನೇಂದ್ರಿಯ ತಿಳ ಸೊ ಏಕೆ ಗ್ರಹಣ ಕರಾಚಲ ಎ ಪಂಚಭೂತಾಚ ಗುಣ ತೇ ಗುಣ ಗ್ರಹಣ ಅಂಚ ಅಮಿ ಸ್ವೀಕಾರ ಕರಾಚಲ ತಲ ಕರೆಸ್ಪಾಂಡಿಂಗ್ಸಿ ಅಂಚ ಅಂಗ ಅಂತ ಪಾಂಚ ಜ್ಞಾನೇಂದ್ರಿಯ ತಿಳ ಪಾಂಚ ಜ್ಞಾನೇಂದ್ರಿಯ ವಾಟೆ ಅಮಲ್ ಕಾಯ್ ಹೊಮತ ಹಮ್ಜೆ ಅಂಚ ಅಂಗ ಅಂತ ಪಂಚ ಪ್ರಾಣ ಅನ್ನು ಹಾಯ್ ಪ್ರಾಣ ಅಪಾನ ವ್ಯಾನ ಉದಾನ ಸಮ ಕಸಲ್ ಏ ಅಣತ ಅಂತ ಅಂಜೆ ಎ ಪ್ರಾಣ ಅಸಲ್ ವ್ಯಾಪಾರ ಲೈಫ್ ಎವಡಿ ಹೋತ ತಜಾನ್ಸು ಕಾಯ್ ಹೋತ ಮುಂಜೆ ಅಂತ ಅಲ್ಲ ವಿಷಯ ಎ ಪ್ರಾಣ ಅಪಾನ ವ್ಯಾನ ಉದಾನ ಸಮ ಯಜ್ಞ ಎನರ್ಜಿ ಎವಡಿ ಎವಡ ಮತ್ತೆ ಬರುವ ಲೇಯರ್ಸ್ ಅಂತ ಅಂತ ಎವಡೆ ಕಳಿಂಗಲ್ರ ಅಮಲ್ ತೇ ಅನ್ಸು ಕಾಯ್ ಹೋತ ಮುಂಜೆ ಮನ್ನ ಅಂತ ಜಾತ ತಮ್ಗೆ ಹೇಗೆ ಇನ್ಪುಟ್ ಡಿವೈಸಸ್ ಕೆಡಿ ಆಂತ್ ಗಾಲ್ತ ಆರ್ತಿಯು ನಮ್ಮ ಪ್ರಾಣ ಶಕ್ತಿ ಪಂಚ ಪ್ರಾಣ ಮಾಚಸ್ತ ಮತ್ತೆ ಬರು ದೇವತಾಸ್ತ ಅಂತ ಏಕೆ ಪಂಚ ಕಸ ವಾಯು ಪಂಚ ಗರುಡ ಪಂಚ ಮಿಶ್ರ ಪಂಚ ದಾಸ ಪ್ರಂಚ ಪಂಚ ಆಸಕ್ಕಿ ಪಂಚ ವಾಟೆ ಬರು ಕಾರ್ಯಜ್ಞ ಹೋತಮ್ನು ಸಾಂತಾತ ತೇಯು ಮನ ಅಂತ ಮನಸ್ಸು ಬುದ್ಧಿ ಅಹಂಕಾರ ಚಿತ್ತ ಎಂಬರಿಗೆ ಅಂತಃಕರಣ ಅಂತ ಯಜ್ಞ ಮಳೆ ಪ್ರಾಸೆಸ್ ಹೋತ ಎ ಪ್ರಾಸೆಸ್ ಜಾಲ ನಂತರ ಕಾಯ್ ಹೋತ ಮುಂಜೆ ತೆ ಶ್ರೋತ್ರೇಂದ್ರಿಯ ತಜ ಕಾಮ ಕಾಯ್ ಕರ್ತ ತೋಂಡ ವಾಟೆ ಪಾಟಿರ್ತ ವಾಕ್ ವಾಟೆ ಪಾಟಿರ್ತ ಅನ್ನು ಸಂತತೆ ಕೇಕಂದೆ ಶ್ರೋತ್ರೇಂದ್ರಿಯ ಅನ್ಸೋ ಐ ಕಲ್ತ ಪ್ರಾಸೆಸ್ ಎವಡಿ ಆಂತಕರು ಶ್ರೋತ್ರೇಂದ್ರಿಯ ಮುಂಜೆ ಜ್ಞಾನೇಂದ್ರಿಯ ಜ್ಞಾನೇಂದ್ರಿಯ ವಾಟೆ ಪ್ರಾಸೆಸ್ ಕರಲ್ತ ಬಾಯಾರ್ಥಸ ಪಾಟಿರ್ತ ಮುಂಜೆ ವಾಕ್ ತೋಂಡ ವಾಟೆ ಪಾಟಿಯುತ್ತ ತಸಚ್ ಇವನ ಏ ತ್ವಕ್ಕೇಂದ್ರಿಯ ಕಾಯ್ ಕರ್ತ ತೇ ಇವನ್ ತೆ ಸ್ಪರ್ಶ ವಾಟೆ ಗ್ರಹ ಕರು ಎವಡಿ ಕರ ತ್ವಕ್ಕೇಂದ್ರಿಯ ಕಾಯ್ ಕರ್ತ ಹಾತ ವಾಟೆ ಹಾತ ಅನ್ಸಿರ್ತಂ ಪೋಳ ಥಾಯ್ ಹಿಂಸ ಹಾತ ವಾಟೆ ಕಾಮ್ ಕರಿಯುತ್ತ ತೇಚ್ ಮಾದ್ರಿ ಚಕ್ಷು ಇಂದ್ರಿಯ ರೂಪಾಲ ಬೇಷ್ ಕಳಿಂಗು पाया वाटे पायाल कने के अम्चे मनुष्यां तवड़े ते डेवलप जानी पाया वाटे कराचे ते अनिमल किंगडम मानते ते उदंडे तम ने के राणा तते ते गिनते पड़ा ते गिला ते जाता के उड़ा खांटा पिंटा काय काय के अस्ते ग्लास पीस ते यस ते मोस्ट ऑफ टाइम तल काय ना छोटने रंदा रंदे पड़ा तस्ते तल एक ते सेंस अस्ते हम संकट हम जे तत्ते एक अग्निस्थान है हम ना चमचांते दोले अंत अमाल उदंड पावरफुल सा दोले अंत अग्निस्थान अंके एक अग्निस्थान मन हम च अंगे मुता के ब्रह्म ये अग्नि तीर्थ मध्य हम च पामांस राइट पामांस सेंटर अंत अंके एक पाया च पाय पाद पूजा गिन करते हैं तत् कल्यास आचम संता था सब छोटी बाल कौन छे संता तमरी ये वाटे चक्षुपाटी था सेवटी काय करते जिखवा वाटे हम च रस ते लिक्विड ते एगिन करिंगो ना एवडिन खाऊं जो एवडिन कर रहा हूँ ना ते एवडिन प्रोसेस करो हम च एक्सक्रीटरी आर्गन ना वाटे पार्टी उत्तर हम तात सेटी गंध स्मेल ला एगिन कारिंग ग्राने इंद्रिय वाटे पार्टी उन टकुन हम च रिप्रोडक्टिव ये जो मुला हमारा अभिव्यक्त लेंग रहते हम भी अभी तान अंदर हम तात यूशली त्यम्री संतान त्यम्री एक होता नो संता सो ये प्रोसेस संतान ये संतान पहला उनका ज्ञानेन्द्रिय मीन्स है तल उपकरण कर्मेन्द्रिय है दिस इज द कनेक्शन संकर्षण ये पंचीकरण तीन संगता सो ये तुम्हारे संगत सो टोटल से एवडा व्यापार होता है तजकर्ता एवडली नियामक भगवंत सो ये पंचीकरण आट अंत सच करता एक पांच 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 गालिंग फाइव इंटू फाइव ट्वेंटी फाइव एक एकाली अभिमानी देवता एक एक ये अमल तत्व जट केशवादी रूप तज ब्रॉस लक्ष्मी रूप एवडी घलिंग एवड माधुरी काम होता संगता था सो ते अमी पाटी तेम बजेत हाई जस्ट तुम पाया कसम नाते पिक्चर है ये जानते मध्यप्रम महोदय पाटी तेल संगता एवडा काम पाया चल फिफ्टी टू थाउजेंड हंड्रेड एंड फोर्टीन मार्च रूपांसो ये करता है सो तुम करण उपकरण नाच तुम्हें करण नियामक काड़ी आच तुम्हें कौन तर्तान पजे काड़ी करण नियामक ज्ञानेन्द्रिय कर्मेन्द्रिय काड़ी सो ज्ञानेन्द्रिय कर्मेन्द्रिय एवडी मुणु एक काड़ी उपकरण तुम्हार पजेते टूल्स एक करताने तुम्हार पजेते टूल्स तुम्हें जस्ट नॉट दट देवाच पात्र गासाच नाचना बाकी कौन तच काम काय करती एनी टूल दट यू यूज ते तिंग तत्न देवा चिंतना करा एवडवड रूपान देवस्तम संगता सो कोट्ट कोट्ट पोंत कोंसी ये काय म्हणजे देवाच व्याप्ती इत संनिधानाच क्वेश्चनाच येतनी तुम्हाला विभूतीच क्वेश्चन येतनी देव एम्री एम्री एवढा तो देव नाही ते ठिकाण नाही ये वस्तू ये काम करता म्हणजे तत्त देव त्याला तिऊन त्या विशेष शक्ती तिऊन ते करीतो देवा म्हणत होत म्हणाच ये कळिंगाच सो विशेष केम होत की तम ये विभूती संधी सो यजांत किती कांत विशेष तुम्हाला व्हायच म्हटलंस का तर देवाच पात्र मटाल जातात विग्रह की पात्र गासन देतात ते एक विशेष पुण्य येतं ते मटल तेमरी देवाच एक सगळं रोचिष्णु म्हणाच रूप त्यात विशेष म्हणून तिकडे सिल्वर सिल्वर ताम्र देवाच तेगी करतं बदिष्टालाच का तिंग करते तला तला एक विशेष असत तला तला एक विभूती सतत मेहनसी कलश तेगीन तिवाच अंत इंद्रदेवाच विशेष आहे म्हणून सांगतात सो हेमरी ये समजिंग आम ये समजिंग तत् तत् देव आहे म्हणून मी कळिंग तंप अंत ते कळिंगनाच एक पूजा हुंजत म्हणून सांगतात इरुतिहन तद्रूप तन्नामगळ अरितु ಪೂಜಿಸುತ್ತಿಹರ ಪೂಜೆಯ ನಿರುತ ತೆಮ್ರಿ ದೇವಾಲ ಮಣಿಂಟ್ಲು ಅಂತರ ದೇವತೆ ಸ್ವೀಕಾರ ಕರ್ತೋ ಅಮಾಲ ಅನುಗ್ರಹ ಕರ್ತೋ ಕಸಂಜ ಉದಂಡ ಸಂತೋಷ ಅನ್ ಕರ್ತೋ ಬಿಕಾಸ್ ಕಾ ಸಂತೋಷ ತೋಟಂಜೆ ಕರ್ಮ ಕರ್ತಾನ ದೇವಾಲ ಮಣಿಂಗಲ್ರ ದೇವಾಲ ಅತೀ ಪ್ರೀತೋತ ಕಾಮ್ಜೆ ಕರ್ಮಾಲ್ ಮಣಿಂಗತ್ನಿ ಅಮಿ ದೇವಾಲಚ್ ಮಣಿಂಗ್ತೋಮ್ನ ತೆಲ್ ಅತಿ ಪ್ರೀತಿ ಹೋತಮ್ನ ಆಚಾರ್ಯ ಸಾಯಂಕ್ಲತ್ ಏ ಗೀತಾ ಗೀತಾ ತಾತ್ಪರ್ಯ ಗೀತಾ ಭಾಷ್ಯಾಂತಿ ಸೆವೆಂಟೀನ್ ಎತ್ತ ಕೊನೆ ಸಾಯಂಕ್ಲತ್ ಅಂದ್ರೆ ತೇ ಕರಿಂಗಾಮ ಮನಾಚ ಅಂತ ಕೃಷ್ಣ ಅರ್ಪಣ ಮಸ್ತುವ ಕೈತೆ ಕ್ವಶನ್ ಅಸಲ್ರ ಅದ ಟೈಮ್ ಹಂಗ ನೆಕ್ಸ್ಟ್ ತಂಚ ಕ್ಲಾಸ್ ಹಾಯ್ಸ್ಕೊಡ್ತ ಸೊ